ये आवे एक दोने बाण दो छाटा गावे बोली।